भाषा आपली सर्वांचीच.
लेख 34.
तिसऱ्या जगासाठी डायरेक्ट मेथड. भाषा शिकवणं हे एक तंत्र आणि थोडी कलाही आहे. भाषा शिकणं हेही एक तंत्रच आहे. उपजत बुद्धिमत्तेला योग्य तंत्राची जोड आवश्यक असते. तो मंत्र जर मिळाला नाही तर वेळेचा अपव्यय होण्याचा धोका असतो. काही गुण सोन्याचे, काही सोनाराचे असं म्हणतात त्याप्रमाणे अध्यापक आणि विद्यार्थी यांची कुवत, त्यांचा कल, त्यांची गरज, त्यांच्या भोवतालची परिस्थिती अशा अनेक मुद्द्यांचा समावेश भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेत असतो. पण मूलतः ते एक तंत्र असल्यामुळे त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला म्हणजे मेथडला निश्चितच खूप महत्त्व असतं आहे. भाषेच्या शिक्षणात आज ज्या अनेक पद्धतींचा उपयोग केला जातो त्यात आपल्याकडे सध्या डायरेक्ट मेथड नावानं ओळखल्या जाणाऱ्या पद्धतीचा बराच बोलबाला आहे. डायरेक्ट मेथड अत्यंत मॉडर्न असून झटपट रिझल्ट देणारी आहे अशी समजूत आहे. भाषा शिकवण्याच्या अनेक पद्धती आहेत. अमुक एक पद्धत सर्वोत्तम आहे असं म्हणणं खरं तर अवघड असतं. कारण म्हणजे विद्यार्थ्याच्या कोणत्या गटाला कोणती पद्धत केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत अधिक उपयोगी ठरू शकेल हे सांगणं कठीण आहे. त्यासाठी अनेक घटकांचा विचार करणं आवश्यक असतं आणि त्या त्या परिस्थितीचा विचार करूनच कोणती पद्धत वापरायची हे ठरवता येतं. आणि हे ठरवायचं असतं ते त्या संबंधित शिक्षकांनी. प्रत्येक पद्धतीत गुणदोष असतातच. सर्वसामान्य मुलं आपली पहिली भाषा म्हणजे सामान्यतः मातृभाषा शिकत असताना त्याच्या भोवती सतत त्याच भाषेचं वातावरण असतं. प्रत्येक व्यक्ती त्या मुलाशी त्याच भाषेत बोलत असते. अशा प्रकारचा प्रयत्न तथाकथित डायरेक्ट मेथडमध्ये करण्याचा प्रयत्न असतो. बहुतेकदा तो केवळ अट्टहास असतो. एखाद्या व्यक्तीला दुसरी कोणती तरी भाषा बोलतात तिथे दुसऱ्या देशात तातडीनं जायचं असेल आणि त्याची नव्या भाषेची गरज मामूली असेल, अगदी प्राथमिक स्वरूपाची भाषिक देवाणघेवाण करणे एवढाच उद्देश असेल तर फार थोड्या वेळात ती भाषा, पूर्णपणे नव्हे तर केवळ कामचलाऊ स्वरूपाची भाषा डायरेक्ट मेथडसारख्या पद्धतीनं शिकणं शक्य असतं. म्हणजे उदाहरणार्थ व्हिएटनाममध्ये लढायला चाललेल्या अमेरिकन सैनिकाला व्हिएटनामी भाषेचे कामचलाऊ धडे शिकवणं. आता निरपराध निशस्त्र व्हिएटनामींना किड्यामुंग्यांप्रमाणे मारायला निघालेल्या अमेरिकन सैनिकाची व्हिएटनाममधली भाषिक गरज ती किती असणार? त्याला लागणारी, लागू शकणारी 5-50 वाक्य वगैरे भाग ह्या पद्धतीनं झटकन साधता येतो, साधल्यासारखा वाटतो. पण ते शिकणं आणि शिकवणं दोन्हीही वरवरचं असतं. तरीही ह्या अशा तकलादू पद्धतीचं आपल्याकडे खूप स्तोम माजवलं जातं, कारण ही तथाकथित पद्धत गोऱ्या माणसानं आणली म्हणून. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच, जर्मन आणि रशियन या भाषांचा जगभर प्रसार करण्यासाठी त्या त्या राष्ट्रांनी म्हणजे फ्रान्स, 2 जर्मनी आणि सोव्हिएत युनियन यांनी आपली फौजच तयार केली. ह्या झटपट फौजेकडे डायरेक्ट मेथड नावाचा नवा मंत्र देण्यात आला आणि मग ही गोरी फौज जग पादाक्रांत करायला निघाली. भारत, पाकिस्तान, श्रीलंका अशा प्रचंड लोकसंख्या असलेल्या वसाहतींसारख्या जगातल्या बहुतेक नव्या देशांनी आपली गुलाम वृत्ती सोडलेली नसल्यामुळे किंवा अनेक ठिकाणी ती अधिकच वाढलेली असल्यामुळे ह्या तथाकथित गोऱ्या तज्ज्ञांना या गुलामांच्या देशातून उदार आश्रय मिळाला. ज्या देशात आपल्या भाषेच्या प्रचार कार्याला जायचं त्या देशातली कोणतीही भाषा त्यांना अवगत नाही, तिथल्या संस्कृतीबद्दलही काही माहिती नाही आणि जाणून घेण्याची तिळमात्र इच्छाही नाही, तरीही त्याचा ठमठमाट निउद्दामपणा गुलामवृत्तीच्या देशांमध्ये चालू राहिला. तिसऱ्या जगात उत्तर व्हिएटनाम, उत्तर कोरिया, कंपुचिया हे देशही येतात. ह्या छोट्या छोट्या पण स्वतंत्र वृत्तीच्या स्वाभिमानी साम्यवादी देशांनी मात्र युरोप अमेरिकेतल्या गोऱ्यांची अरेरावी आपल्या देशात कधीच चालवून घेतली नाही. आपल्या हैदराबादच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरिन लँग्वेजेस मधल्या जर्मन विभागात काम करणारे काही पूर्व जर्मनीतले प्राध्यापक भारतात येण्यापूर्वी उत्तर व्हिएटनाम, उत्तर कोरिया वगैरे साम्यवादी देशांमध्ये जर्मन शिकवत असत. त्यांच्याकडे बारकाईनं चौकशी केली तेव्हा कळलं की त्या देशात गेल्यावर त्यांना पहिले 7-8 महिने तिथली भाषा शिकावी लागली आणि मग स्थानिक भाषेतून त्यांना जर्मन भाषेचं अध्यापन करता आलं. स्थानिक भाषेकडे आणि स्थानिक संस्कृतीकडे दुर्लक्ष करून एखाद्या परक्या भाषेचा प्रचार करण्याचं स्वैर स्वातंत्र्य स्वाभिमानी देश कितीही छोटे असले तरी कोणालाही देत नाहीत. ह्यापेक्षाही महत्त्वाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीचं एवढं मोठं कौतुक केलं जातं ती पद्धत अगदी फ्रान्स, जर्मनी किंवा रशियातही परकी भाषा शिकवण्यासाठी वापरत नाहीत. जर्मनीत तर अगदी शेजारच्या देशातली फ्रेंच भाषा शिकवण्यासाठी सुद्धा डायरेक्ट मेथड वापरत नाहीत, तर मातृभाषेचाच माध्यम म्हणून उपयोग करतात हे मी स्वतः ठिकठिकाणी पाहिलं आहे. एकदा बेर्लिनच्या एका शिबिराला गेलेलो असताना फ्रान्समधल्या बोर्दोहून आलेल्या शिक्षक पतीपत्नींशी माझी चांगली मैत्री झाली होती. एक दिवस संध्याकाळी गप्पांच्या ओघात डायरेक्ट मेथडचा उल्लेख झाला तेव्हा ते दोघेही भाषा शिक्षक आश्चर्यानं म्हणाले की ही कुठली आली मेथड. ते म्हणाले, फार तर जर्मनीच्या सरहद्दीजवळ असलेल्या लोकांना वर्गात जर्मन भाषेचा मोठ्या प्रमाणात उपयोग करता येईल, पण बोर्दोसारख्या दूरच्या ठिकाणी त्यांच्या कानावर सतत फ्रेंचच पडणार. मग तुम्ही जर्मन भाषेत तासभर खूप बडबड केली तर त्याचा काय उपयोग. त्याला भाषा बऱ्यापैकी यायला लागली की मग त्या भाषेचा उपयोग वर्गात वाढवता येईल, त्यावेळी ते ग्रहण करण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यात आलेली असते. सुरुवातीच्या काळात तरी विद्यार्थ्यांना भाषा शिकवण्यासाठी मातृभाषेसारखं दुसरं उत्तम साधन नाही. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए.